नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगावकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. फाल्यां सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्या. युवा आध्यात्मीक शिखर संमेलन हे घुवी वखदां मुक्त भारताच्या दिकेन एक व्हड पावल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. ऑस्ट्रेलियेंत जाल्ल्या 66व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड 2025 सर्तीत भारतान 3 भांगरां, 2 रुपया आनी 1 कांशा पदक मेळयलां. संवसारीक पांवड्यार आयज आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दीस मनयतात आनी भारतीय हवामान खात्यान आयज केरळ आनी कर्नाटकात उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. आता पुराय खबरो. फाल्यां सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्या. हे बसके वेळार संसदेच्या दोनूय सभाघराचे काम सुचारूपणान चलचे हे खातीर सरकार सगळ्या राजकीय पक्षांकडल्यान सहकार्य मागतले. संसदेत उबारपाचे महत्वाचे प्रश्नांचेर चर्चा करपाक सरकार तयार आसा अशें संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू हांणी प्रसार माध्यमांकडेन उलयतना सांगला. ते भायर जनविश्वास तरतुदी दुरुस्ती विधेयक 2025, राष्ट्रीय खेळा शासन विधेयक 2025 आनी व्यापारी जहाज येरादारी विधेयक 2024 सयत महत्वाचे कायदे चर्चा आनी संमत करपा खातीर येवपाची आस्त आसा अशें मंत्री रिजीजू हांणी सांगला. युवा आध्यात्मीक शिखर संमेलन हे घुवी वखदां मुक्त भारताच्या दिकेन एक व्हड पावल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. प्रधानमंत्र्यांनी हाचेर भर दिवपी लेख जाहीर केलो. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांच्या पोस्टाक जाप दितना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगला की युवा आध्यात्मीक शिखर परिशद ड्रग्स मुक्त भारत उबारपाचे दिकेन एक व्हड पावल कशें थारता हे विशीं मंत्री मांडवीय हांणी विस्तारान सांगला. कार सुरू जाल्ली ही 2 दिसांची शिखर परिशद नशामुक्त भारत अभियानाखाला मोदी सरकाराची व्यापक मोहीम आसा. ऑस्ट्रेलियेंत जाल्ल्या 66व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड 2025 सर्तीत भारतान 3 भांगरां, 2 रुपया आनी 1 कांशा पदक मेळयलां. दिल्लीतल्यान कनव तलवार आनी अरव गुप्ता आनी महाराष्ट्रातल्यान आदित्य मुगुंडी हांणी भांगरा पदकां मेळयल्या. कर्नाटकातल्यान आबेल जॉर्ज मॅथ्यू आनी दिल्लीच्या आदिश जैन हांणी रुप्या पदकां मेळयल्यात. जाल्यार दिल्लीच्या अर्चीत मानसान कांशा पदक मेळयला. 2024 वर्सा भारतान 4 भांगरा पदकां जिखून इतिहास निर्माण केल्लो. अंदू संवसारीक पांवड्यार भारत 7वे सुवातेर आसा. भारत 252 गुणांतल्यान 193 इतले विक्रमी गूण मेळयल्यात. संवसारीक पांवड्यार आयज आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दीस मनयतात. हो दीस 1924 वर्सा फिडेची स्थापणूक जाल्ल्याचो उगडास करता. ह्या वर्सा फिडेन सामाजीक बुद्धीबळाचे वर्स सुरू केले. हो खेळ समावेशक शिक्षण सशक्तीकरणा खातीर साधन म्हणून वापरपाक समर्पित आसा. आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिसा 2025 विशय एव्हरी मूव काउंट्स हो आसा. विश्वनाथन आनंद ते नव्या पिळगे मेरेन भारतीयांनी बुद्धीबळाक संवसारीक पांवड्यार पावयला. आपले व्यवहार कसे हाताळचे हे भारताक सांगपी सत्ता ह्या धर्तरेर ना असे उपराष्ट्रपती जगदीप धनकड हांणी सांगला. एन्क्लेव्हात भारतीय संरक्षण इस्टेट सेवा 2024 बॅचाच्या अधिकारी प्रशिक्षितांक मार्गदर्शन करताना उपराष्ट्रपती धनकड हांणी सांगले की ह्या सार्वभौम राष्ट्रातले सगळे निर्णय देशाचे फुडारी घेतात. भारताचो लोकसंख्याशास्त्रीय लाभांश जंय 65% लोकसंख्या ही 35 वर्सां सकयल आसा हो संसारीक मत्सराचो स्त्रोत आसा अशें उपराष्ट्रपतींनी नदरेक हाडले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी 2047 मेरेन विकसीत राष्ट्र जावपाचे भारताचे ध्येय साध्य करपाक घुवळी वखदां मुक्त तरणाट्यांचे महत्व अधोरेखित केला.
हमें हमारे देश को विकसित भारत के स्वप्न को साकार करने के लिए हमें युवा फॉर नशा मुक्त विकसित भारत बनाना है. आज कई देश एडिक्शन के हिसाब से कैसी उसकी बर्बादी हुई है देखा है. हमें हमारे देश को इस बर्बादी से बचाना है लेकिन उसकी जिम्मेवारी मोदी जी युवाओं को देना चाहते. युवाओं जिम्मेवारी का निर्वहन करें.
दोस्तों जब युवा संकल्प करता है तब रिवोल्यूशन होता।
वाराणसीत युवा आध्यात्मिक शिखर परिषदेच्या उक्तावण सत्रात मंत्री मांडवीय उलयताले। ताणी नागरिकांक राष्ट्र उभारणेक प्राधान्य दिवपाचे आणि घुवी वक्तामुक्त भारत मोहिमेत सामील जावपाचे आवाहन केले। दरेका नागरिकांक किमान 5 तरणाट्यांक या उपक्रमाकडेन जोडपाचे वचन दिवपाचे आवाहन ताणी केला। हे विषयी उलयताना मंत्री मांडवीय हांणी सांगला की
देश के युवा नशा मुक्त हो, ये बात को आगे बढ़ाते हुए हम आने वाले दिनों में सरकार की ओर से तो प्रयास हो रहा है। एजुकेशन मिनिस्ट्री अपने ओर से प्रयास करता है, सांस्कृतिक विभाग अपने ओर से प्रयास करता है, राज्य सरकार अपने ओर से प्रयास करती है। युवाओं के द्वारा नशा मुक्ति का अभियान को आगे बढ़ा के जन जागरण करना है। हम समाज की भागीदारी को सुनिश्चित करें, समाज के हर वर्ग, हर समुदाय, हर एनजीओ, हर संस्थाएं ये अभियान को उठाए।
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात।
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावेलो खबरो। मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव हांची दुबय आणि स्पेनातली 7 दिसांची आंतरराष्ट्रीय भोवडी काल सोपली। ही भेट मध्य प्रदेश संसारीक संवाद 2025 एक भाग आशिल्ली। या भेटीच्या निमाण्या पावड्यार मुख्यमंत्र्यांनी स्पेनातल्या बार्सिनोला शहरातल्या उद्योजक, गुंतवणूकदार आणि व्यावसायिक हांचे कडेन चर्चा केली। तसेच ताणी मार्क बार्ना सारखेल्या जागतिक शेतकी मॉडेलांचे निरीक्षण केले आणि भारतीय प्रवासी लोकांची भेट घेतली। संसारीक म्हणजे विकसित मध्य प्रदेशाची मोख घटमूट करपाचो ह्या भेटीचो हेत आशिल्लो। पाकिस्तानात बलूच याक जहती समितीन राजधानी इस्लामाबाद शहरात सरकारा आड केल्लो धरणा निषेध आयज 5 दिसार पावला। बलुचिस्तानातल्यान बळजबरीन बेपत्ता केल्ल्या व्यक्तींचे कुटुंब आणि बीवायसी फुडारी ह्या निषेधाचे फुडारपण करतात। सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात बलूच याक जहती समितीन सांगला की आपल्या फुडाऱ्यांचो निषेध आणि तांकां बेकायदेशीर ताब्यात घेवपाविशी चालू आशिल्ले निर्बंध बलूच आवाजाक उगी करपाचे यत्न स्पष्ट करतात। केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री तसेच उत्तर गोयचे खासदार श्रीपाद नाईक हांनी खासदार निधीतल्यान काल 3 दिव्यांग व्यक्तींक 3 चाकी मोटरसायकली दिल्यो। तसेच साखळे आमोणेच्या विठ्ठल रखुमाई मंदिराक स्पीकर सेट दिल्यात। खासदार निधीतल्यान आजवेर 12 दिव्यांग व्यक्तींक अशा पद्धतीच्यो 3 चाकी मोटरसायकली दिल्यात। हे शिवाय सोलर स्ट्रीट लाईट, 3 शाळांक बसी, काय पंचायतींनी कोयरा एकठांय करपाक गाडी दिवची अशी मागणी केल्या। ही मागणी विचाराधीन आसा। तशेंच खासदार निधीतल्यान शाळांक झेरॉक्स मशीनां दिल्यात। तेच बरोबर मसणभूय कम्युनिटी हॉल बांधपाचे काम सुरू आसा। आपल्या ह्या कारकिर्दीत कमीत कमी 50 तरी कामां खासदार निधीतल्यान करपाची आपली मोख आसा अशी माहिती ह्या वेळार मंत्री श्रीपाद नायक हांणी दिल्या।
आज फिर 3 का डिस्ट्रीब्यूशन आज यहाँ हो रहा है। स्कूल के लिए हमने स्कूल बस पहुँचाई है और कई उनके डिमांड है, जो और कई 15 स्कूल से हमें डिमांड आई हुई है। एमपीलेड से हो या सीएसआर फंड से हो, उनकी मांग हम निश्चित रूप से पूरी करते हैं।
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधी विरोधी पक्ष इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल एक्सक्लुझिव्ह अलायन्साच्या फुडाऱ्यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी बसका घेतली। त्यांची रणनीती त्यांनी थारायली। हे बसकेत काँग्रेस, टीएमसी, समाजवादी पार्टी, शिवसेना, डीएमके, सीपीआयएम, एनसीपी, एससीपी सहित हेर पक्ष हजर आशिल्ले। हे बसकेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी, एसपी फुडारी राम गोपाल यादव आणि डीएमकेचे तिरुची शिवा हांचो आसपाव आशिल्लो। बायला कुस्तीत हंगेरीच्या बुडापेस्टात चालू आशिल्ल्या पोला केंब्रे वर्गा जानुस मेमोरियल सर्तीच्या 4th मालिकेत भारतीय बायला पंगडांनी काल रुपे आणि काश्या पदकां जिखली। प्रिया मलिकान 76 किल वजन गटात अपवादात्मक कुशळटाय दाखयली आणि रुप्या पदक जिखले। आशियाई वस्तादपण सर्तीत मनीषान काश्या पदक जोडले। 3 भांगरा पदकां, 2 रुपया आणि 3 काश्या पदकां सयत भारताची एकूण 8 पदकां जाल्यात। भारत चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्या मध्ये झाली क्रिकेट मॅच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स 2025 रद्द केल्या. सीमेभायर आशिल्ल्या आतंकवादाक लागून पाकिस्तानाकडेन भारताच्या तणावाक आयोजकांक खर प्रतिक्रिया आयिल्ल्यान ही मॅच रद्द केल्या. ह्या लिगान भौशीक निवेदनात प्रेक्षकांकडल्यान तांच्या भावनांक दुखापत केल्ल्या खातीर आणि इंडियन क्रिकेट लेजंड्साकडेन जाल्ल्या अस्वस्थताये खातीर माफी मागली. भारतीय हवामान खात्यान आयज केरळ आणि कर्नाटकात उटंगराचा पाऊस पडपाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण फुडले 6 दिवसात केरळ कर्नाटक आणि तमिळनाडूत उटंगराच्या पावसाची परिस्थिती चालूच उरतली. फुडले 3 दिवसात ओडिशा छत्तीसगड हिमाचल हिमालय अस्तंत बंगाल आसाम त्रिपुरा अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम हंगा व्हडा प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास असा. तशेंच ह्या महिन्याच्या 24 तारखेमेरेन जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात अशीच परिस्थिती आसा. आयज दिल्ली एनसीआरात हलको पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. फाल्यां सुरू जावपी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्या. युवा आध्यात्मिक शिखर संमेलन हे घुंवळी वखदां मुक्त भारताच्या दिकेन एक व्हड पावल आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. ऑस्ट्रेलियेत जाल्ल्या 66व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाड 2025 सर्तीत भारतान 3 भांगरां 2 रुपया आणि 1 काश्या पदक मिळयला. संवसारीक पावड्यार आयज आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दीस मनयतात आणि भारतीय हवामान खात्यान आयज केरळ आणि कर्नाटकात उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तावून रेड अलर्ट जारी केला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.